सरदार, चला इथून, आपल्यासाठी सुरक्षित ठिकाण नाही.
चला परत जंगलात जाऊया. शेवटची चोरी आहे. मला फक्त आता त्या मुलांना जंगलात जाऊन शोधायचंय. मी त्या महाराजाला धमकी देऊन त्यांचा पत्ता विचारतो. तुम्ही बाहेर थांबा.
ए महाराज,
काय
ते दागिने?
कसले? कुठले दागिने?
ती दोन मुलं.
कोणती दोन मुलं?
ती दोन मुलं जेवणात भ्रमण करतायत.
दोन मुलं? हे तू कोण आहेस?
मी डाकू भगत. आणि मी ते दागिने मिळवण्याबद्दल खूप आतुर आहे. 2 मिनिटांपूर्वी तू त्या दोन मुलांबद्दल सांगितले जे मौल्यवान अलंकार घालून वनात भ्रमण करतायत.
म्हणजे ती मुलं?
ए, मला राग आणू नकोस.
ते कसे शक्य आहे?
सगळं काही शक्य आहे. खरं बोलतोस का?
ठीक आहे, क्रोध करू नकोस. मी काय ते खरं बोलतो. तुला त्या मुलांबद्दल माहिती पाहिजे ना? थांब सांगतो. सुंदर कुरळे केस, मोत्यांच्या माळासारखे पांढरे शुभ्र दात, मनमोहक आकर्षक स्मितहास्य, कमळांच्या पाकळ्यासारखे सुंदर डोळे सतत प्रेम व आनंदाचा वर्षाव करीत आहेत. काय सुंदर स्वरूप आहे, काय आकर्षक सौंदर्य आहे. हा हा हा.
ए, मला त्या सुंदर स्वरूपाबद्दल काही आकर्षण नाही. ते दागिने अलंकाराबद्दल बोल.
ठीक आहे, ठीक आहे. कृष्ण व बलराम आपल्या सुंदर चरणांवर सुवर्ण पंजन धारण करतात. पंजनाचा तो मधुर ध्वनी सर्वांच्या मनाला मोहित करतो. हातात करकमळावरील कंगन, गळ्यात हिऱ्यांचा हार आणि कौस्तुभमणी, या जगातील कोणताही बहुमूल्य मणी कौस्तुभमण्याची तुलना करू शकत नाही. जगातील सर्व संपत्ती एकत्र आणली तरी बरोबरी होऊ शकणार नाही. मुला, जगात हेच एक ऐश्वर्य शाश्वत आहे, बाकी सर्व भ्रम माया आहे.
हे महाराज, त्यांना शोधायचे कुठे?
तुला त्यांना शोधायचे आहे?
हो, मला त्यांना शोधायचे आहे.
तू त्यांना शोधू शकणार नाहीस.
ही धन आपल्या दोघांना पुरेल एवढा आहे. वाटा मिळताच देण्यासाठी तुझ्याकडे येईन.
अरे पण त्यांना शोधणे शक्य नाही.
मला राग आणू नकोस. ही मुले मला कोठे सापडतील सांग.
उत्तरेच्या दिशेने चालत जा, चालत राहा, चालत राहा. जेव्हा तुला सुंदर गाव, हिरवीगार कुरणे, बहरलेले कदंब वृक्ष, वाहणारी नदी, डोंगर, पक्ष्यांचे किलबिल आढळेल, तिथे तुला दोन सुंदर बालक भ्रमण करताना दिसतील. म्हणजेच तू योग्य ठिकाणी पोहोचलास असे समज.
ए महाराज, मी परत येईन.
काय मूर्ख माणूस आहे.
महाराज, महाराज, कथा तर खूप छान होती, खूप आनंद आला.
माधवप्रसाद, अरे कथा चांगली होती ते ठीक आहे, पण त्या मूर्खाला कथेतील भगवंतांना भेटायचं आहे, त्यांचे दागिने चोरायचे आहे.
तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात?
अरे तो मूर्ख डाकू भगत, तू कल्पना करू शकतोस का? तो मला धमकी देत होता, दिला त्याला चुकीचा सल्ला.
ए महाराज, त्या दोन मुलांची नावे काय म्हणालात?
लहान्याचं नाव कृष्ण, मोठ्याचं नाव बलराम.
एक सावळा, एक गोरा. एकाचे पिवळे पितांबर, एकाचे निळसर पितांबर, आणि डोक्यावर मोरपीस.
बरोबर बरोबर.
महाराज, तो डाकू बघा उद्या परत आला तर?
नाही, तो नाही येणार आता. आणि तो आला तरी मी त्याला परत चुकीचा सल्ला देईन. त्याला माझ्यावर खूप विश्वास आहे. त्याला परत येण्यासाठी 2-3 दिवस लागतील. तोपर्यंत मी या गावातून बाहेर गेलेला असेन.
कृष्ण, कुरळे केस, पिवळे पितांबर, बलराम, निळसर पितांबर, एक सावळा व एक गोरा. कृष्ण, कुरळे केस, पिवळे पितांबर, बलराम, निळसर पितांबर, एक सावळा व एक गोरा.